निरोगी आयुष्याची सोनेरी पहाट तुम्ही सगळे ऐकत आहात. घेऊन येतोय या ठिकाणी वासुदेवाची आरोग्यवाणी. सोलापुरातील ख्यातकीर्त डॉक्टर वासुदेव श्रीनिवास रायते यांनी माणसाला जगवण्याचं आणि जागवण्याचं ठरवलं आणि वासुदेवाची आरोग्यवाणी ह्या पुस्तकाद्वारे आरोग्य यज्ञ आरंभला. डॉक्टर वासुदेव रायते यांच्या गाठी असलेल्या गाढ अनुभवाचा फायदा ह्या पुस्तकाच्या निमित्ताने सर्वांनाच होईल.